नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरली सूरज कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 4 जानेवारी मेरेन चलतलो. तयारेचो नियाळ घेवपा खातीर मुखेलमंत्र्यांनी बसका घेतली. दरेकी 10 वर्सांनी जावपी सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सुवाळो अंदु 21 नोव्हेंबर 2024 ते 4 जानेवारी 2025 मेरेन चलतलो. हो सुवाळो संवसारीक महोत्सव थारतलो. सुवाळ्याचेर 400 कोटी मेरेन खर्च जातलो अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. सुवाळ्या खातीर पोवपाक निमंत्रण दिलां अशें तांणी मुखार सांगलें. अवशेष दर्शन सुवाळ्या खातीर समिती स्थापन केल्या. उचेल्या पांवड्या समितीची काल परवरी मंत्रालयात बसका जाली. बसके उपरांत पत्रकार परिशदेत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी अवशेष दर्शन सुवाळ्याची माहिती दिली. येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो, पर्यावरण मंत्री अलेक्स इक्वेरा, आमदार राजेश फळदेसाय, फादर हेनरी पिंटो, फादर रॉलेन्स, महसूल सचिव संदीप जॅक्स, भौशीक बांधकाम खात्याचे मुखेल अभियंता उत्तम पार्सेकर, प्रदर्शन समितीचे समन्वयक फादर हेनरी फालकाव आनी हेर वांगडी बसकेक हजर आशिल्ले. 21 नोव्हेंबराक नोव्हेना सुरू जातली. 3 डिसेंबराक फेस्त आसतले. सुवाळ्या खातीर खासा संकेतस्थळ सुरू जातले. भाविकांक संकेतस्थळाचेर नोंदणी करची पडटली. येरादारी वेवस्था, पार्कींग, पियोवपा खातीर उदक, रस्ते, सुरक्षा वेवस्था हांचो नियाळ बसकेत जालो. मुळाव्या सुविधांचेर 200 कोटी रुपया खर्च जातलो. पुराय सुवाळ्याक 400 कोटी रुपया खर्च जातलो असो अदमास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. ज्येष्ठ नागरिकां खातीर खाशेली वेवस्था आसतली. हाचे पयली 2004 आनी 2014 वर्सा अवशेष दर्शन सुवाळो जाल्लो. हे वेळार अवशेष दर्शन सुवाळ्याच्या पयली चिंबल जंक्शना वयल्या बायपास रस्त्याची दुसरी वाट उक्ती जातली. 2014 वर्सा पोरणे गोंयचो बायपास रस्तो सुरू जाल्लो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. गोंय कोर वेवस्थापन आनी प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काल सावन रस्त्याचेर कोयर उडोवप्या आड कारवाय सुरू केली. साजुदे दियारियाल, दवल्ले, रावणफोंड हांगा उक्त्या सुवातेर कर उडोवपी 14 जाणां आड कारवाय करून तांकां दरेकी 2500 रुपयांचो दंड केला. कोयर वेवस्थापन महामंडळान ही कारवाय सुरू केल्या. अशी कारवाय ह्या फुडे चालूच उरतली अशें कळीत केला. प्लास्टीक आनी हेर कोयर रस्त्यार उडयल्या ते वरवीं प्रदुशण जाता. लोकांनी असो कोयर रस्त्याचेर उडोवचो न्हय अशें आवाहन कोयर वेवस्थापन मंडळान केलां. नुस्तेमारी खात्या वतीन पारंपारीक नुस्तेवारांक नुस्तें सुकोवपाक कोलवा हांगा खात्याची माती भाड्यान दिवपाच्या येवजणेची अंमलबजावणी करतात. पारंपारीक नुस्तेमारांक नुस्तें सुकोवपाक एका प्लॅटफॉर्मा खातीर वर्साक 1000 रुपया भाडे आकारतात. अर्जदारान सुरक्षा रक्कम म्हण एका प्लॅटफॉर्माक 100 रुपया भरपाक जाय. नुस्तें सुकोवपाचे वट्ट 30 प्लॅटफॉर्म आसात. ह्या येवजणेचो लाव घेवपाक इत्सूक आशिल्ल्या नुस्तेमारांनी अर्ज मेळोवपा खातीर उपकार्यालय नुस्तेमारी प्रकल्प कोलवा साश्टी हांगा भेट दिवची. पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 15 सप्टेंबर 2024 अशी आसा अशें खात्यान कळीत केला. फोंडेचे राजीव गांधी कला मंदिरात 4 दिसांचे नाट्य तंत्र कार्यशाळेचे आयोजन केला. नामनेचे लेखक आणि नाट्यकर्मी मुकेश थळी हांच्या हस्तुकी फोंड्या कला मंदिरात या कार्यशाळेचे आज सांजे उक्तावण जातले. नाट्यतंत्र आणि मंत्र या विषयाचे जावपी या नाट्य कार्यशाळेत तरणाट्यांनी वाटेकार जावचे असे राजीव गांधी कला मंदिराची वांगडी सचिव स्वाती दळवी हांणी कळीत केला. फामाद रंगकर्मी आणि कला अकादमीच्या नाट्यशाळेचे शिक्षक विष्णुपद बर्वे आणि अविनाश चारी या कार्यशाळेचे संचालन करतले. 24, 25, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे 4 दिवस ही कार्यशाळा चलतली. 18व्या शतकात गोयाभायर वचून ज्या गोमंतकीय सुपुतांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून इतिहासाच्या पानांची आपली ओळख दौडल्या अशा जिवबादादा केरकर हांच्या पराक्रमाची शौर्यगाथा गोवा मराठी अकादमीन नव्या पिळगे मुखार हाडल्या. हातूंतल्यान प्रेरणा घेऊन नव्या पिळगेन नवा इतिहास घडचो असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आलेकर हांणी केला. ते काल पेडण्या जिवबादादा केरकर चरित्राच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन सुवाळ्यात उलयतले. गोवा मराठी अकादमीन पेडणे सरकारी महाविद्यालयाच्या जोडपालवान ही कार्यावळ घडवून हाडिल्ली. नरहर व्यंकाजी राज्याध्यक्ष लिखित दुर्मिळ ग्रंथाचे परेश प्रभू हांणी संपादन केलां. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, सैरोबानाथ अंबीए महाविद्यालयाच्या उपप्राचार्य लुसी जेम्स आणि अकादमीच्या पेडण्या प्रभागाचे अध्यक्ष चंद्रकांत सांगे हे या कार्यावळीक हजर आशिल्ले. हो ग्रंथ फक्त एका व्यक्तीचे वा एका घराण्याचे चरित्र न्हय तर ते गोमंतकीय पराक्रमाची गाथा आसा असे परेश प्रभू हांनी यावेळार सांगले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मनोरमा परंजपे यादस्तीक आदर्श संगीत गुरु पुरस्कार फामाद भारतीय शास्त्रीय संगीत गुरु शरद मटकर हांगा जाहीर झाला. आयज विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबय हांगा मंडळाच्या दिक्षांत समारंभात हो पुरस्कार भेटयतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.